नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता। या सत्का मुखेल खबरो। भाजपाच्या नव्या मुख्यालयाच्या बिल्डिंगेच्या कामाचा बुनियादी फातर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी घालो। राज्य पावण्यावेळो रान भाजी महोत्सव 27 ऑगस्टाक रवींद्र भवनाचे मुख्यमंत्री करतले उक्तावण। दर एका व्यक्तीक स्वतंत्र, मुक्त आणि मानान समाजात वावरूंक सरकार कटिबद्ध, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय। पारंपारिक चिकण मातीच्या मूर्ती करप्यांक सरकारान सबसिडी वाढली। अष्टमीची फेरी 26 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर मजगती। आता पुराय खबरो। गोयच्या भारतीय जनता पार्टीच्या नव्या मुख्यालयाच्या बिल्डिंगेच्या कामाचा बुनियादी फातर बसोवपाच्या कामाचा शुभारंभ आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या हस्तुकी झालो। कदंबा पठाराचेर अत्याधुनिक साधन सुविधा सहित ही बिल्डिंग येता। मुख्यालयाचे बांधकाम 2027 मेरेन पुराय जातले अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिल्या। यावर मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत, उत्तर गोयचे खासदार श्रीपाद नाईक, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार, मंत्री तसेच भाजपाचे कार्यकर्ते हजर आशिले। नव्या मुख्यालयात 600 जणांची आसन क्षमता आशिले सभाघर, प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाच्या मान्यस्ता खातीर कॅबीन, कॅन्टीन तसेच निवास व्यवस्था आसा। राज्य पावण्यावेळो रान भाजी महोत्सव 27 ऑगस्टाक काणकोणा रवींद्र भवनात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे रवींद्र भवनाचे उक्तावण करून सुरू करतले अशी माहिती सभापती रमेश तवडकर हांणी दिल्या। बलराम चॅरिटेबल ट्रस्ट, पर्यावरण खाते, शेती खाते आणि जैवविविधता व्यवस्थापन मंडळाच्या जोडपालवान या राज्य पावण्यावेळा रान भाजी महोत्सवाचे आयोजन केला। सकाळी 9:30 रवींद्र भवनाचे उक्तावण झाले उपरांत रान भाजी महोत्सव सुरू जातलो। या कार्यावळीत पर्यावरण मंत्री अलेक्स सिक्वेरा, हेर मंत्री आणि जैवविविधता व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सचिव डॉ प्रदीप सरमुकादम उपस्थित असतले। या महोत्सवात 150 स्वयंसहाय्य गट, अंगणवाडी सेविका आणि तालुक्यातलो 19 शैक्षणिक संस्था वाटेकार जातली। सांजे 4 वरां म्हणसर हो महोत्सव चलतलो। सांजे 7:00 मुंबईच्या नाट्य संस्थे वतीन नटसम्राट नाटक सादर जातले। 28 तारखेक पथनाट्य सर्त आसतली आणि 3 दीस 10 स्वयंसहाय्य गट आणि महिला मंडळाच्या फुगडी पंगडाचे सादरीकरण जातले अशी माहिती तवडकर हांणी दिल्या। म्युटेशन सारख्या कायदेशीर प्रकरणात सर्वसामान्यांची एजंटावरवी जावपी लूट थांबोवपाक आणि त्यांना थाकाय दिवपाक जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाकडे संलग्न आशिल्लो हेल्प डेस्क आणि मेगा म्युटेशन शिबिरां घेऊची खूप गरज असा असे दक्षिण गोय वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नायक आणि दक्षिण गोय प्रशासनाक नदर काढला। त्यांनी यासंबंधी एक निवेदन भेटला। याखातीर जिल्हाधिकाऱ्यांनी हे संदर्भात एक बसका आपयली। हातून जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी अश्विन चंद्रू, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेथ कोठवाले, उदय प्रभुदेसाय, रमेश गावकार, सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकार, सब रजिस्ट्रर सूरज वर्णेकर, किरण मेस्त आणि हेर जणांनी बसका घेतली। दक्षिण गोयात पडपी उटंगराच्या पावसाक लागून घरा पडपाच्यो घडणुको घडिल्यो। अशा इबाळिल्या घरांची दुरुस्ती करपाखातीर दक्षिण गोयात प्रशासना मुखार आयिल्ल्यो 292 दावे दक्षिण गोयच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हातावेळे करताना तांका लुकसाण भरपाय मंजूर केली। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी दिल्या माहितीप्रमाण दक्षिण गोयच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अनुउटंगराच्या पावसाक लागून इबाळिल्या घरांची दुरुस्ती करपाचे दावे आयिल्ले ते दक्षिण गोय जिल्हाधिकाऱ्यांनी केपे तालुक्यात 46, सांगे तालुक्यात 55, सासष्टीत 66, काणकोण तालुक्यात 28, मुरगावात 36, धारबांदोडा तालुक्यात 21 आणि फोंडे तालुक्यात 40 असे दावे हातावेळे करताना या घरांखातीर नुकसान भरपाय दिली। 10,000 ते 2,00,000 रुपयांमेरेन ही नुकसान भरपाय दिल्या अशी माहिती दक्षिण गोय जिल्हा प्रशासनाकडल्यान मिळल्या। गोवा मेल्साच्या व्यवस्थापनिकाला दिव्यांगांक ई रिक्षा पुरवण सुविधा सुरू केल्या। मुख्यमंत्री देवदर्शन येवजण 4थी उपरांत सुरू जातली। तशेंच दयानंद सामाजीक येवजणेच्या 2 महिन्यांची थकीत रक्कम 3 तारखे म्हणसर लावार्थ्यांच्या खात्यात जमा जातली अशी माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय यांनी दिल्या। दिव्यांगांक ई रिक्षा वाटप कार्यावळीत ते उलयताले। प्रत्येक व्यक्ती आपल्या शारीरिक क्षमतेच्या पलतडी वचून स्वतंत्रप्रमाण मुक्तपणान आणि मानान समाजात वावरूंक शकतले असे गोवा निर्माण करपाक आमचे सरकार वावुरता। सर्वसमावेशक वातावरण निर्मिती करप आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करपाच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब मेरी ई रिक्षा वितरण उपक्रमात दिसता असे फळदेसाय उलयले। समाज कल्याण खात्याच्या वेगवेगळ्या योजनेत समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमेरेन पावना हाची खंत सरकारक असा देखून 4थी उपरांत प्रत्येक तालुक्याक भेट देऊन खात्याच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दितले अशी मंत्री फळदेसाय आणि मुखार सांगले। हाली चोरीचे सत्र बरेच वाढला। फोंड्या फाटल्या 2 महिन्यासावन चोर घोटफोडी झाल्यात। सध्या सणपरबांचे दिस सुरू झाल्यात आणि खासा करून 4थीच्या दिसांनी लोक आपल्या मूळ घरा वचपाक सध्याचे राबिते घर वा फ्लॅट बंद दरून वतात। अशा वेळार चोरी वाढटा आणि वड्या प्रमाणात जातात। देखून अशा घर बंद दौरून वतना नागरिकांनी आपल्या भांगर वा किमती वस्ती बँक लॉकरात दौरच्यो वा वांगडा घेऊन वच्चो असे आवाहन फोणीचे आमदार शेतीमंत्री रवी नायक हांणी लोकांक केला। चोरीच्या बाबतीत पोलीस तपास चालू असा। गरज पडल्यास चढ पोलीसही तैनात करतले आणि 4थी आधी पोलीस आणि येरादारी पोलिसांची बसका घेतल्याचे त्यांनी सांगले। आपल्या वस्तूंची जतनाय आपणच घेऊक जाय. पुलीस मदतीक आसताच पण प्रत्येक घराकडे पुलीस दौरप शक्य जायना. देखून लोकांनी चोऱ्यांचे प्रकार टाळपाक स्वतः खबरदारी घेवची असं ताणी लोकांकडे मागला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावल्यान ऐकतात. नाटकातल्या सगळ्या घटकांनी तंत्रज्ञांनी नवकल्पनांनी नवप्रयोग कायम मुखार हाडचे आणि नाटक हो सांघिक आविष्कार सुंदर करपाक हातभार लावचो असे नामनेचे नाटककार मुकेश थळे यांनी म्हणा. ते आज फोंड्या नाट्यतंत्र कार्यशाळेच्या उक्तावण सोहळ्यात उलयताले. राजीव गांधी कला मंदिरात आयोजित केल्या चार दिसांच्या नाट्यतंत्र कार्यशाळेचे मुकेश थळी यांच्या हस्तुकी उक्तावण झाले. शास्त्र आणि कला हातून प्रतिभेचे ताकीन कला सदांच मुखार आसूंक जाय असे ताणी नाट्यतंत्र शिकपी भुरग्यांक मार्गदर्शन करताना सांगले. टायम आणि टायमिंग हो नाटकाचा एक मुखेल घटक असता असे ताणी देख देऊन स्पष्ट केले. कला मंदिराचे वांगडी सचिव स्वाती दळवी हांनी आपले विचार मांडले. या कार्यशाळेत रंगकर्मी विष्णुपद बर्वे आणि अविनाश चारी मार्गदर्शन करतले. सुमार 60 उदयंत्या कलाकारांक तातून प्रशिक्षण दिले. पारंपारिक मूर्ती करपी मूर्तीकारां खातीर सरकारान सबसिडी 100 रुपयावेल्यान वाढून 200 रुपया केल्या. चडांत चड 250 मूर्ती फाटल्यान प्रतिमूर्ती 200 रुपया सबसिडी मेळटली. पेडणे सत्तरी फोंड्या तालुक्यात व्हडल्या संख्येन मूर्तीकार आसात. चिकणमाती पासत मूर्ती करपी मूर्तीकारांकूच सबसिडी दितात. भाविकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्त घेऊची न्हय आणि पारंपारिक चिकणमातीची मूर्ती घेऊच्यो म्हणून थळाव्या कलाकारांक कुर्बा म्हण ही सबसिडी दितात. हस्तकला महामंडळाकडे राज्यातल्या नोंदणी केल्ल्या मूर्तीकारांक ही सबसिडी मेळटा. राज्यात सुमार 366 नोंदणीकृत मूर्तीकार असतात. दिवचली सुमार 107 तर पेडण्या 87 मूर्तीकार असतात. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पर्यावरणाक घातक देखून तांचेर कडक कारवाय करपाचो निर्णय सरकारान घेतला. सोमारा कृष्ण जन्माष्टम. कृष्ण जन्माष्टमीची फेरी दरवर्षाप्रमाण अनी सोमारा 26 तारखेसान भरतली. मांडवी दर्या देखील भरपी या फेरयेत मान घालपाक महानगरपालिकेकडेन अर्ज दाखल झाल्यात. वास्को सप्तका खातीर आयिल्ले परराज्यातले विक्रेते या फेरयेतूय स्टॉल घालतात कारण अष्टमीच्या फेरयेत गणपती खातीर लागपी सामाना सकट नवे लग्न जाल्ल्यां खातीर वस्तू पाट आणि हेर फर्निचर तशेंच आनिकूय तरेकवार वस्तू भरपूर प्रमाणात आणि सवाय उपलब्ध असतात. ही फेरी 26 तारखेक सुरू जावन 6 सप्टेंबर मेरेन चलतली. थळावे आणि भायले विक्रेते या दोघांकूय एकाच दरान शुल्क आकारणी केल्या आणि मागणीप्रमाण त्या आकाराचे स्टॉल्स उभारपाक परवानगी दिल्या. वास्कोच्या मायमोळे वाठारातल्या तळे आशिल्ली सुवात वेटलँड म्हणून सरकारान जाहीर करचे पयली त्या सुवातीचो मालकी हक्क राखून दवरपाची मागणी थळाव्या लोकांनी केल्या. मायमोळेचे तळे आशिल्ली सुवात सरकारान वेटलँड म्हणून जाहीर करून पर्यटन प्रकल्प चालीक लावपाचो विचार आसा. मात त्या सुवातेर काय वर्सा फाटी शेत करपी शेतकऱ्यांनी तशेंच तळ्याचे लागसार रपी घरधन्यांनी ताका विरोध केल्ल्यान फाटले 2 दीस संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी ताचेर जनसुनावणी घेतली. ह्या वेळार घरधन्यांक तांचे अधिकार मेळटले तशेंच शेती करतल्या शेतकऱ्यांक तांचे अधिकार राखून दवरूनच या तळ्याच्या उदरगतीचें काम सरकार हातार घेतलो अशी माहिती वास्कोचे आमदार दाजी साळकार हांणी दिली. बोगदा मुरगांव हांगा वेर्णा ते मुरगांव बंदराक जोडपी चार पदरी मार्गाचेर आज सकाळी पालसण पडिल्ल्यान त्या मार्गावेळी येरादारी बंद दवरल्या. मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हांणी दनपारा सरकारी अधिकाऱ्यांसयत सुवातेक भेट दिवन पळोवणी केली. दनपार मेरेन पालसणां काढून मार्ग मेकळो केलो तरी आनिकूय पालसणां देवपाची भिरांत आसा. सोमारा सगळ्या अधिकाऱ्यांक घेऊन ताचेर उपाय काढपा खातीर खाशेली बसका आमदार आमोणकर हांणी आपयल्या. सध्या रातची 12 ते सकाळी 6 वरां मेरेन त्या मार्गावेळी येरादारी बंद दवरपाचे थारायला. 8 सारख्या भिरांकूळ दुयेंसाविशी विद्यार्थ्यांक योग्य माहिती आणि मार्गदर्शन दिवपाच्या राज्य सरकारच्या यत्नातल्यान दरेक शाळेत आणि महाविद्यालयात रेड रिबन क्लब स्थापन करतात असे डॉ अंकिता मंगेशकर हांणी सांगले. आज कुटी फोंडेच्या विद्यालय समूहाखातीर रेड रिबन क्लबाचे उक्तावण केल्या उपरांत ती उलयताली. एचआयव्ही व एड्स सारखे दुयेंस जाल्या उपरांत ताचेर वखत ना आणि देखून तो हाडपा खातीर आदीच जतनाय घेवपाक जाय असे ताणी सांगले. फोंडेच्या प्राथमिक भलायकी केंद्राकडल्यान विद्यार्थ्यांची भलायकी चाचणी आणि हेर भलायकी संबंधित कार्यावळी शाळेत झाल्यो. रेड रिबन क्लबाच्या उक्तावण सोहळ्या उपरांत एचआयव्ही एड्साविशी एक डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांक दाखयली. डॉ अनघा उपाध्ये आणि डॉ धनश्री बखले हांचे विद्यार्थ्यांक मार्गदर्शन मेळ्ळे. गोय मन दिसभर सोसायटी वतीन नोव्हेंबरात जावपी 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे इफ्फीची तशेंच संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांखातीर काय खासगी नेमणुको जावपाच्यो आसात. इफ्फीच्या काळात लागपी या पदांखातीर इत्सुकाकडल्यान अर्ज मागयल्यात. हेल्प डेस्क, यू शेअरिंग, प्रतिनिधी नोंदणी करप, मजकूर लेखक, डिझायनर, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी सादरीकरण, कार्यावळ संयोजक, पिकॉक टीम हाका लागून अर्ज मागयल्यात. इत्सुकांनी 13 सप्टेंबर म्हणसर अर्ज ईएसजीच्या कार्यालयात 5 वरां म्हणसर दिवचे. चड माहिती खातीर www.esg.co.in हाका भेट दिवची. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. भाजपाच्या नव्या मुख्यालयाच्या बिल्डिंगेच्या कामाचो बुनयादी फातर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी घालो. राज्य पावण्यावेलो रान भाजी महोत्सव 27 ऑगस्टाक दर एका व्यक्तीक स्वतंत्र मुक्त आणि मानान समाजात वावरपाक सरकार कटिबद्ध, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय. पारंपारिक चिकण मातीच्यो मूर्तीकल्प्यांक सरकारान सबसिडी वाढयली. आणि इतल्यात यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.